करता येईल इतका काही सामाजिक एक जाणीवा निर्माण करता येतील, अवेअरनेस निर्माण करता येईल, ते सर्वतोपरी करण्याचा ते सतत प्रयत्न करतात. त्यामुळं मला वाटतं त्यांचं हे फार मोलाचं काम आहे. त्याचबरोबर व्यासपीठावरील त्यांचे चिरंजीव डॉक्टर प्रमोद मखदूम, तितकेच कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, सायकॅट्रिक असोसिएशन, केरिएट्रिक सोसायटी यामध्ये खूप ॲक्टिव्ह असणारे कोल्हापुरातले रिनाऊंड सिनियर सायकॅट्रिस्ट डॉक्टर पी एम चौगुले सर, ते आज आपल्याकडे उपस्थित आहेत. आणि माझे सहकारी ॲडव्होकेट अरवाडे आणि अत्यंत जवळचे दोन मित्र ॲडव्होकेट पेडणेकर आणि ॲडव्होकेट पाडकर, ते आल्यावरती मला थोडी भीती वाटली की आता ते इतके लॉमध्ये दोघे इतके तयार आहेत की आता त्यांच्यापुढे बोलायचं म्हणजे थोडंसं, तर ते माझे जवळचे मित्र आहेत. सर्वांचे आभार. आणि माझ्यासमोर असलेले ज्येष्ठ नागरिक, बऱ्याच सगळ्यांची नावं घेत नाहीत, तुमच्या सगळ्यांचे अनुभव, सुरेश शिपूरकर साहेबांसारखे मोठे सामाजिक कार्यकर्ते इथे आहेत, हे माझ्यापेक्षा खूप अनेक तऱ्हेनं मोठे लोक आहेत. पण माझ्या विषयाबाबतीत असल्याकारणानं मला बोलायची संधी मिळते एवढाच त्यामध्ये भाग आहे. आणि माझे स्टुडंट्स, विषयाकडे सुरुवात करूया. मी काही स्लाईड्स केल्यात, त्या आपण बघूया, थोडी चर्चा करूया आणि त्यानंतर अरवाडे सरांचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर आपले काही प्रश्न उत्तर असतील तर त्याचा अवश्य विचारतो. मी विषयाला थोडंसं आणखी ब्रॉड स्वरूप दिले, विलकडं फोकस आपण करणारच आहोत, पण विल शिवाय देखील ज्येष्ठांचे अधिकार हे जनरली काय आहेत हे जरा थोडक्यात बघू आणि आपण विलवरती फोकस करू. आणि विलमध्ये देखील आम्ही साधारण दोन भाग केले, एक विल मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र, दोन्ही शब्द वापरले जातात. इच्छापत्र हा शब्द जास्ती चांगला आहे, त्याबाबतीत जास्ती मी उहापोह करेन. आणि हल्ली सुप्रीम कोर्टच्या काही निकालामुळे लिव्हिंग विल म्हणतात किंवा ॲडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह किंवा युथनेशिया, इच्छामरण, तर याबाबतीत कायदेशीर परिस्थिती काय आहे हे जास्ती ॲडव्होकेट अरवाडे आपल्याबरोबर संवाद साधतील. तर पहिल्यांदा आपण ज्येष्ठांचे न्यायाधिकार हे एक जनरली थोडंसं पाहू आणि बिलकडे येऊ. माझे मित्र डॉक्टर शेख यांनी सांगितलं त्याप्रमाणे थोडंसं स्टॅटिस्टिक्स बघता, 2000 ते 2050 मध्ये भारताची एकूण लोकसंख्या 55% वाढेल असा अंदाज आहे. त्यातील 60 वर्षावरील व्यक्तींची लोकसंख्या 326% वाढेल. सबब ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही सर्वात वेगाने वाढणारी संख्या आहे. जगातील एकूण ज्येष्ठ नागरिकांपैकी 1/8 नागरिक भारतात राहतात. तेव्हा ज्येष्ठ नागरिक आणि इच्छापत्र यांचा अर्थातच जवळचा संबंध येतोच, तो कसा येतो आपण पाहू. तेव्हा हे स्टॅटिस्टिक्स आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आता साधारण ज्येष्ठांचे अधिकार बघितले तर तीन प्रकारे आपण त्याचा विचार करू शकू. एक, सरकारने काय अधिकार दिलेत आपल्याला, कायद्यानं काय अधिकार दिले, आणि सामाजिक, आर्थिक, कायदेशीर आणि वैद्यकीय स्वरूपाचे अधिकार. पहिल्यांदा आपण सरकारनं साधारण काय अधिकार दिलेत हे बघूया. त्यासाठी नॅशनल पॉलिसी ऑफ सिनियर सिटीजन्स 1999 आणि 2011 ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने फ्लोट केली आहे. आणि स्पेशल एक डिपार्टमेंट ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट ॲडवायझरी फॉर सिनियर सिटीजन हे कार्यरत आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. सरकारनं साधारण काय अधिकार दिले आणि हे आपण एक गेले 20 वर्षापूर्वी पाहिले तर यातले बरेचसे अधिकार नव्हते, पण आता हे सरकारने आपल्याला दिले आहे. 60 वर्षावरील व्यक्तींना प्रवासामध्ये असलेली सवलत, 60 वर्षावरील व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी व्हीलचेअर अथवा तत्सम मदतीची सोय, टॅक्समध्ये सवलत, बँकेतील FD मध्ये जादा व्याजदर, वेलफेअर स्कीम्स वेगवेगळ्या, वैद्यकीय उपचाराबाबतच्या स्कीम्स वेगवेगळ्या, आणि सिनियर सिटीजन कार्ड हे मिळतं ज्यानं हे सगळे बेनिफिट्स तुम्हाला मिळू शकतात. कायदा काय म्हणतो याबाबतीत, तर कलम 21 भारतीय राज्यघटनेचा, ज्याला आम्ही राईट टू लाईफ असं ते कलम आहे, सर्वांना सन्मानाने जीवण्याचा अधिकार. कलम 21 एवढंच म्हणतं की प्रत्येकाला, एव्हरी पर्सन हॅज अ राईट टू लाईफ अँड नो पर्सन्स लाईफ कॅन बी लाईफ ऑर लिबर्टी कॅन बी डिप्राईव्ड विदाऊट फॉलोइंग ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. म्हणजे कायद्यानं सर्वांना समान अधिकार, समान तऱ्हेनं जगण्याचा आणि समान तऱ्हेनं राहण्याचा अधिकार आहे. आणि तो काढून घ्यावायचा असेल तर कायद्याची प्रक्रिया अवलंबूनच तो काढून घेता येतो. याचा अर्थ सुप्रीम कोर्टाने खूप विस्तृत लावून आज त्यामध्ये अनेक प्रकारचे अधिकार सुप्रीम कोर्टाने अंतर्भूत केले. जगण्याचा अधिकार म्हणजे केवळ कसंही जगण्याचा अधिकार नाही, जगण्याचा अधिकार म्हणजे सन्मानानं चांगल्या तऱ्हेनं कम्फर्टेबली राहण्याचा जगण्याचा अधिकार. मग त्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबली राहायचं असेल तर कशा कशाची आवश्यकता आहे, उदाहरणार्थ शिक्षणाची आवश्यकता आहे, उदाहरणार्थ चांगलं एन्व्हायरमेंट असण्याची आवश्यकता आहे, चांगलं पाणी मिळण्याची आवश्यकता आहे. सो सर्व सोयीसुविधा ज्या एक बेसिक आहेत, ज्या चांगल्या राहण्याला आवश्यक आहेत, त्या या आर्टिकल 21 आता सर्वोच्च न्यायालयाने इन्क्लूड केल्यात. त्यामुळं ज्येष्ठ नागरिकांना देखील अत्यंत सन्मानाने जगण्याचा इतर नागरिकांप्रमाणेच अधिकार आहे, आणि त्यासाठी जे जे काही आवश्यक असेल ते सरकारनं पुरवावं असा सर्वोच्च न्यायालयाचा एकंदरीत व्ह्यू आहे. मालमत्तेचा अधिकार आहे, आर्थिक अधिकार आहे, आणि शेवटी ज्या विषयाबाबतीत आता आपण बोलणार आहोत की स्वतःचे मालमत्तेबाबत इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र करण्याचा अधिकार. तेव्हा आपण डायरेक्ट आता इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र या विषयाकडे येऊ. सर्वात पहिला प्रश्न अनेकांना असेल की का करावं इच्छापत्र आणि कधी करावे, कधी करावे आणि का करावे, हे प्रश्न आपण पहिल्यांदा बघूया. कधी करावं हे सांगणं थोडं अवघड आहे, पण मी सहज गुगलवर जाऊन आज लाईफ एक्सपेक्टन्सी बघितली. लाईफ एक्सपेक्टन्सी गुगल दाखवतो 69 ते 70 वर्ष ही लाईफ एक्सपेक्टन्सी आहे. हे जर आपण खरं मांडलं आणि असणारच ते, कारण मेडिकल सायन्सने इतकी प्रगती केली आहे की आता 69-70 वर्ष म्हणजे काही वाटत नाही. आता इतकी सुंदर बासरी आपल्यापुढे 96 वर्षाचे तरुण जर वाजू शकतात तर 70 हे काहीच नाही. तर मग एक कधी विल करावं, साधारण मी आता हे कॉमन एक बोलतोय, एक्स्ट्रीम केसेस असू शकतात, पण साधारण आपलं रिटायरमेंट एज सरकारनं 58, 60, 63, 65 पर्यंत नेलेलं आहे. साधारण त्या वयात विल प्रत्येकानं आपलं करून घ्यावं, कारण त्यावेळी तुम्ही ज्यावेळी तुम्ही रिटायर होता त्यावेळी त्यानंतर तुमच्या मालमत्तेच्या बाबतीत तुम्हाला पूर्ण कल्पना आलेली असते, स्वतःच्या गरजा काय आहेत, तुमच्या कुटुंबाच्या गरजा काय आहेत याची पूर्ण जाणीव आलेली असते, त्यावेळी आपलं विल करून ठेवणं हे नॉर्मली हितावं आहे. अर्थात मी म्हटलं त्याप्रमाणे एक्स्ट्रीम केसेस असू शकतात, एखादा मनुष्य अत्यंत आजारी पडलाय की आता कॅन्सर झाला किंवा असा काही आजार झालाय की ज्यातून रिकव्हरी अवघड आहे, अशा वेळी मग ते लगेचच करून ठेवावं लागेल काही वळे असलं तरी. किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस असू शकतात, पण साधारण आपली रिटायरमेंटची एज किंवा एखाद्याला वाटलं बाबा माझी तब्येत ही काय आता चांगली राहत नाही, मी जरी तरुण असलो तरी हार्ट ट्रबल आहे, इथे ट्रबल्स आहेत, फील करून ठेवलेलं केव्हाही चांगलं. तेव्हा प्रत्येकानं आपला अंदाज घ्यायचा आहे, आणि ऑन अन ॲव्हरेज साधारण रिटायरमेंट एजच्या वेळी, सरकारच्या रिटायरमेंटच्या वेळी एजच्या वेळी, तुम्ही जर बिझनेस किंवा प्रोफेशनमध्ये असला तर काही वेळा कधीच रिटायर होणार नाही, पण साधारण त्यामुळे आपण एक 58-60 दरम्यान बिल करून ठेवणं हे केव्हाही चांगलं. त्याचबरोबर एकदा बिल केलं म्हणून ते अंतिम मानायला पाहिजे असं नाही. विल तुम्ही कितीही वेळा करू शकता, कितीही वेळा बदलू शकता, आणि नेहमीच नंतरचं आणि शेवटचं विल जे आहे ते ग्राह्य धरलं जातं कायद्यात. तेव्हा असंही काही काळजी करायचं कारण नाही की आज विल केलं म्हणजे संपलं, आता यात मी कधी बदल करू शकणार नाही असं मुळीच नाही. दुसरा एक गैरसमज असा आहे, अरे विल केलं मी माझं घर, माझा बिझनेस, माझी प्रॉपर्टी ही कुणाला तरी दिली, आता मी त्या प्रॉपर्टी बाबतीत काही करू शकणार नाही, मी माझ्या घराबाबतीत काही करू शकणार नाही, हेही अत्यंत चुकीचं आहे. विल तुम्ही केलं तर त्याचा इफेक्ट हे तुमच्या नंतर होणार असतो. तुमच्या हयातीत विलमध्ये तुम्ही काहीही लिहिलं असेल तुमच्या प्रॉपर्टी बाबतीत, तरी ती प्रॉपर्टी तुम्ही विकून जरी टाकली तरी त्याचा विल हा त्याला अडसर होऊ शकत नाही. तेव्हा तुम्ही हयात आहे तोपर्यंत तुमच्या मालमत्तेचा संपूर्ण अधिकार तुमच्यावर असतो. विलमध्ये जरी तुम्ही लिहून ठेवलं असेल की ही प्रॉपर्टी मी माझ्या पश्चात स्वयं सोना देतोय, पण तुम्ही ती विकली तर ती त्यांना मिळणार नाही, ती तुम्ही विकले असल्याकारणानं त्या टू दॅट एक्सटेंट ते विल हे एन्फोर्स करता येणार नाही. तेव्हा हे दोन गैरसमज कृपया मनातून काढून टाकावे. विल तुम्ही कितीही वेळा करू शकता, आणि दुसरं विल केल्यामुळं तुमच्यावरती काही बंधनं येत नाही, तुम्ही तुमच्या प्रॉपर्टी बाबतीत मालमत्ते बाबतीत काही करू शकता. अर्थात याचा अर्थ असा नाही की तुम्ही इकडे विल करायचं आणि प्रत्यक्षात हयातीत वेगळंच काही वेळा अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ विल करून समजा तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना प्रॉपर्टी दिली आणि दुर्दैवाने त्यानंतर तुमचे संबंध अत्यंत दुरावले त्या जवळच्या व्यक्तीबरोबर, तर तुम्ही विल बदलू शकता. पण अदरवाईज असं शक्यतो करू नये की विलमध्ये काहीतरी लिहायचं आणि इकडे वेगळंच काहीतरी करायचं, अशी इनकन्सिस्टन्सी करू नये, नाहीतर वादाला त्यामुळं वाद निर्माण होऊ शकतो. तर शक्यतो हे आपला आपण हयात असतानाचा खंडक हा विलची सुसंगत असावा इतकी आपण शक्यतो खबरदारी घ्यावी. नाही घेतली म्हणून काही बिघडत नाही. शेवटी बिल कायद्यानं जे तुम्ही केलं आहे तेच शेवटी एन्फोर्स करेल कायदा किंवा कोर्ट, बाकीच्या गोष्टींचा विचार करणार नाही. पण मला वाटतंय आपण एक सुसंगती राहावी म्हणून या गोष्टीचा या गोष्टी बाबतीत विचार करणं आवश्यक आहे. आता का करावं इच्छापत्र का करावं, तर सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या मालमत्तेचे स्वतःच्या मर्जीप्रमाणे व्यवस्था करता येते. कारण काय आहे की तुम्ही आयुष्यभर जे काही कमावलंय, काही असो, प्रॉपर्टी असेल, पैसे असेल, घर असेल, प्रत्येकाचं काही ना काही असतं, कमी असेल, जास्ती असेल, प्रचंड असेल, काही असेल, तुम्हाला तुमच्या कष्टानं जे तुम्ही मिळवलंय ते अर्थातच तुम्हाला असं वाटत नाही का की तुमच्या मर्जीप्रमाणे त्याचा विनियोग तुमच्या मृत्यूनंतर व्हावा. प्रत्येकाला असं वाटणं साहजिक आहे. त्यामुळं विल जर केलं तुम्ही तर त्याप्रमाणे होईल. विल नाही केलं तर खाली आपण बघावं की इच्छापत्र न केलेले कायद्याच्या नियमाप्रमाणे मिळकतीची व्यवस्था होते जी व्यक्तीच्या इच्छा व गरजास अनुसरून असेलच असे नाही. म्हणजे काय, समजा आपण असे विचारतो की विल तुम्ही केलं नाही आणि एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि विल नसेल आणि त्याची प्रॉपर्टी असेल, तर मग कायद्यानं, म्हणजे तुम्ही हिंदू असाल तर हिंदू सक्सेशन ॲक्ट, मुस्लिम असाल तर मुस्लिम लॉ, ख्रिश्चन असाल तर ख्रिश्चन लॉ, यामध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे तुमच्या मिळकतीची विभागणी होईल. उदाहरणार्थ आता हिंदू सक्सेशन ॲक्ट म्हटलं तर हिंदू सक्सेशन ॲक्ट मेल डाईंग इंटेस्टेट म्हणतो आम्ही त्याला, किंवा फिमेल डाईंग इंटेस्टेट, याचे नियम दिले. नॉर्मली तुमचे जे जवळचे नातलग आहेत, म्हणजे आता मेल असेल तर आई, त्यानंतर पत्नी आणि मुलं यांच्यात त्याची विभागणी होईल. आता ही विभागणी कायद्यानुसार मग समसमान होईल, कायद्यात दिलेल्या तरतुदीप्रमाणे होईल. काही वेळा असं असू शकतं की तुमची इच्छा मात्र तशी नसते, तुम्हाला तीन मुलं असतील, एक मुलगा एकदम खूप श्रीमंत असेल, तर तुमची इच्छा असते की त्याला काही फारशी आवश्यकता नाही, काय द्यायचं कारण नाही. दुसरा त्या मानानं जर त्याची आवश्यकता मिळकत मिळवण्याची जास्ती असेल तर तुमची अशी इच्छा असते की त्याला जास्ती मिळकत जावी. पण जर तुम्ही तसं बिल केलं नाही तर मग मात्र त्या श्रीमंत मुलाला पण तेवढंच मिळेल आणि गरीब मुलाला पण तेवढं. तेव्हा विल केल्यानं तुम्हाला जी व्यवस्था करायची आहे, तुमची पत्नी, तुमचे आई वडील, तुमचे मुलं, ही आणि एवढंच नाही तर समजा विलने तुम्हाला वाटलं आणि शिपूरकर सर आहेत, उदाहरणही द्यायला हरकत नाही, आपल्याकडेच डॉक्टर लीलाताई पाटील म्हणून एक शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड काम केलेल्या होऊन गेल्या, त्यांनी त्यांचं बिल करून सर्व त्यांची मालमत्ता, त्यांना जवळची वारस कोण नसल्या कारणानं सर्व मालमत्ता सार्वजनिक कारणासाठी स्त्री आणि बालशिक्षण यासाठी दिली आणि त्यासाठी ट्रस्ट स्थापन केला. असं देखील करू शकता ज्याला त्याची इच्छा असेल तर. किंवा ठीक आहे, काही आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठी, काही सामाजिक सामाजिक कार्यासाठी अशी देखील विभागणी होऊ शकते. थोडक्यात तुम्हाला जे पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही विलची आखणी करू शकता, म्हणजे तुमची जी इच्छा आहे. आणि बऱ्याच वेळा काय म्हणतात त्याप्रमाणे, बऱ्याच वेळा आयुष्यात असं असू शकतं की आयुष्यभर तुम्हाला काही सामाजिक कार्य करायला काही ना काही कारणास्तव जमलं नाही, किंवा ते धाडस झालं नाही म्हणूया, किंवा नाही एखादा माणूस नाही करत, पण वाटतं की बाबा निदान आपल्या पश्चात तरी काहीतरी सामाजिक कार्य करावं, तर ते तुम्ही बिलमध्ये इन्क्लूड करू शकता की समजा माझी एवढी मिळकत आहे तर त्यातली एवढी मिळकत या कार्यासाठी वापरण्यात येईल. म्हणजे तुम्हाला एक समाधान, एक मानसिक समाधान असतं, किंवा काहीतरी आपण समाजाला देऊन गेलो हे जे समाधान असतं ते तुम्ही बिलच्या मार्फत हे तुम्ही निर्माण करू शकता. तेव्हा बिल करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कुणीतरी मगाशी बोलताना म्हटलं बिल करण्याचे फायदे तोटे, मला स्वतःला तोटा तर काही दिसत नाही. तोटा काय असू शकतो, तोटा तर काही असू शकत नाही, झाला तर फायदाच होणार, नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे तोटा मला वाटतं या बाबतीत काही हा विषय असेल असं वाटत नाही. एनिवे, दुसरं जे मगाशी मेन्शन केलं की यामुळं पुढील पिढ्यांमधील वाद टळतो. नाहीतर होतं का आमच्याकडे बऱ्याचशा केसेस या बिल न केल्यामुळं येतात. कारण बिल न केला की मग जे पुढची जी पिढी असते त्यांच्यामध्ये कुठली प्रॉपर्टी कुणाला, हिस्से कसे, कुणाला काय पाहिजे काय नको या बाबतीत वाद निर्माण होतात आणि मग वर्षानुवर्षे ही कोर्टात ते वाद चालू राहतात आणि त्यामुळं संबंध फॅमिली पुढची जी आहे ती डिस्टर्ब होते. तेच जी ज्या व्यक्तीची प्रॉपर्टी आहे तो जर बिल करून गेला किंवा ती जर बिल करून गेली तर हे वाद होण्याचा प्रश्नच येणार नाही. तुमची मुलं ते क्वेश्चनच करू शकत नाही, वडिलांनी केलं आता ते अंतिम आहे. दुसरं मी म्हटलं त्याप्रमाणे जास्ती गरजू व्यक्तीला किंवा गरजू कार्याला ही तुमची मिळकत देता येईल. मात्र तसं न केल्यास काही वेळा तुमच्या नावडत्या व्यक्तीस किंवा गरज नसलेल्या व्यक्तीस देखील तुमची मिळकत जाऊ शकेल तेव्हा विल करणं हे अत्यंत महत्वाचं आणि आवश्यक आहे. आता ऍक्च्युली कुणीतरी असं म्हटलं की कायदा क्लिष्ट आहे किंवा कायद्यानं हे सगळं कॉम्प्लिकेटेड होतं. विल हे कायद्यानं केलेला अत्यंत सोपा दस्त आहे. अत्यंत सोपा कुठला दस्त असेल तो विल. तुम्ही थोडंसं, मी एक नमुनाही दाखवतो, थोडंसं तुम्ही लक्ष दिलं तर वकिलाकडेही जायची आवश्यकता नाही. तुम्ही तयार करून वकिलाला दाखवलं चांगलं, पण अगदी यासाठी वकील लागतो हा फार कॉम्प्लिकेटेड असेल. विल ही तुम्हाला जर कॉम्प्लिकेटेड करायचं असेल किंवा प्रचंड मालमत्ता असेल तर ठीक आहे, पण साध्या साध्या इच्छापत्रांसाठी अगदी फार मोठे वकिलाकडे जाऊन काही करायला पाहिजे असं नाही. इतकं आहे की इंडियन सक्सेशन ॲक्ट म्हणून एक कायदा आहे, त्यामध्ये असं म्हटलं आहे की एखादी व्यक्ती जर युद्धावर असेल, सोल्जर्स जे असतात ते युद्धावर असतील, तर त्यांना हा वेळ नसतो की विल लिहा, त्याच्यावर दोन साक्षीदार घ्या, मेडिकल सर्टिफिकेट घ्या, पुढे शत्रू आहे त्यांना लढायचं असतंय. तर अशावेळी इतकी तरतूद आहे की तो जो सोल्जर आहे त्यानं त्याच्या कमांडंटला जरी सांगितलं की माझी इच्छा अशी आहे की मला जर काही झालं या युद्धात तर माझी गावाकडे जी प्रॉपर्टी आहे ती माझ्या पत्नीला मिळावी, माझ्या मुलांना मिळावी, दॅट इज कन्सिडर्ड टू बी विल, ओरल विल. कारण त्याला ते शक्यच नाही ना की ते लिहून काढ सही कर. त्यामुळे इतकं ते विल सोपं केलंय कायद्याने की इंटेन्शन, तुमचं तुमची इच्छा काय आहे हे ज्यातून कळेल ते कायदा मांडतो आणि ते एन्फोर्स करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. सो तो अत्यंत सोपा दस्त आहे. कसा सोपा आहे दाखवतो मी. कुठल्याही स्टॅम्पची आवश्यकता नाही, कायदेशीर क्लिष्ट भाषेची आवश्यकता नाही. तुमची इच्छा दिसली पाहिजे, तुमच्या भाषेत तुमची इच्छा दिसली पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. तो मी एक नमुना दाखवणारच आहे. तरी एका साध्या कागदावर स्वतःची माहिती, आप्तजनांची माहिती, आपल्या मिळकतीचे वर्णन आणि सदर मिळकत कुणाला द्यायचे हे स्पष्टपणे लिहिलं की हे सफिशियंट आहे. ते आणखी विस्तृतपणे आपण बघू. सर्वात महत्वाचं म्हणजे इच्छापत्रावर दोन साक्षीदार असणं हे अनिवार्य आहे, कायद्यानं अत्यावश्यक आहे. साक्षीदार नसतील तर ते बिल व्हॅलिड नाही. तुम्ही नुसतं लिहून ठेवलं आणि सही करून ठेवली नाही चालणार, साक्षीदार पाहिजेत. का पाहिजेत? कारण ज्यावेळी बिल एन्फोर्स करण्याचा प्रश्न येईल त्यावेळी तुम्ही असणार नाही, त्यामुळे ते कुणामार्फत सिद्ध करता येईल? त्या दोन साक्षीदारांमार्फत. त्यामुळे शक्यतो ते साक्षीदार तुमच्यापेक्षा तरुण असावं, शक्यतो. आता आयुष्याची कुणालाच गॅरंटी नसते, तुम्ही तरुण घ्याल पण कदाचित तो मनुष्य जाईल अगोदर आणि तुम्ही राहाल ही शक्यता आहे. पण शक्यतो प्रॅक्टिकल जे आहे ते शक्यतो तरुण असावा. जरी तो दुर्दैवानं दोन्ही साक्षीदार एखाद्या इच्छापत्रामध्ये जरी मयत झाले तरी विविध मार्गानं आम्ही ते बिल त्याचे अप्तष्ट जे आहे त्यांच्याकडून त्याची सही सिद्ध करून कोर्टात घेऊन ते बिल आम्ही साबित करून घेऊ शकतो. पण शक्यतो तुमच्यापेक्षा तरुण मंडळी असतील तर ते जास्ती चांगलं, असं कायद्यानं आवश्यक नाही पण हे प्रॅक्टिकल सांगू. दुसरं महत्त्वाचं, वैद्यकीय दाखला हा कायद्यानं आवश्यक नाही पण तो असणं, कायद्यानं जरी आवश्यक नसलं तरी प्रॅक्टिकली आमच्या अनुभवातून तो असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण बिलवरती जर कुणी पुढे चॅलेंज केला, अटॅक केला की हे बिल व्हॅलिड नाही, बिल करताना या व्यक्तीला तो काय करत होता हे समजत नव्हतं, बिल करताना त्याची शारीरिक मानसिक परिस्थिती तो काय करतो हे समजण्याची नव्हती, अशा प्रकारचे ज्यांना ते बिलमुळं जी काही प्रॉपर्टी आलेली नाही ते लोक हमखास ते कोर्टात जाऊन अशा प्रकारचे ॲलिगेशन्स करतात, आरोप करतात आणि मग वादाला तोंड देतात. अशावेळी जर एक व्यवस्थित मेडिकल सर्टिफिकेट असेल की ज्यावेळी बिल केलं त्यावेळी तुमच्या नॉर्मल फॅमिली डॉक्टरनी त्या माणसाला तपासलंय आणि त्याला त्याची शारीरिक आणि मानसिक परिस्थिती ही योग्य वाटते. जनरल अगदी काय फार डॉक्टर पी एम चौगुलेंसारखे अतितज्ञ सायकेट्रिक लोक लागतात असं नाही. काही वेळा तोही म्हणजे मी एक उदाहरण देतो, अशाच एका कोल्हापूरच्या रिनाऊंड डॉक्टरनी एक विलवरती मेडिकल सर्टिफिकेट दिलं होतं आणि त्यांच्या साक्षीला आम्ही कोर्टात बोलवलं आणि त्यांना मी विचारलं की डॉक्टर तुम्ही हे मेडिकल सर्टिफिकेट दिले का? दिलं. तुम्हाला हे सांगता येईल का की ज्या व्यक्तीचं तुम्ही मेडिकल सर्टिफिकेट दिलं आहे त्यावेळेची त्याची शारीरिक परिस्थिती कशी होती? चांगली होती म्हणजे मी तपासलं त्याचं काय काय केलं तेही थोडं डिटेलमध्ये घेतलं. तेही डॉक्टर लोक या बाबतीत फार काळजीपूर्वक नसतात. तुमच्या प्रोटोकॉल मेडिकल सायन्सच्या प्रोटोकॉलप्रमाणे अशावेळी काय करावं लागतं हे तुम्ही करावं, ते लिहून ठेवावं आणि ते कोर्टात सांगावं. फार लूजली तुम्ही सांगितलं नाही मला असं वाटलं, मी त्याला बघितलं काय तो नेहमी येतो दिलं सर्टिफाय करून देर इज अ प्रॉब्लेम. तेव्हा त्याने अगदी लूजली त्या सांगितलं. मग ती विचारलं त्यांच्या मानसिक परिस्थिती बाबतीत मला काय सांगता येणार नाही. नाऊ इट वॉज इज ड्युटी टू से दिस की मी त्यांना ब्लड प्रेशर नॉर्मल तुम्ही माणूस आल्यावरती जे तपासता ब्लड प्रेशर टेम्परेचर त्याच्याशी थोडंसं बोलणं तुला काय वाट आज कसं वाटतंय असं विचारणं इतकं जनरल जरी थोडंसं केलं तरी ते चालतं. पण ते न करता तुम्ही नुसती सही करून दिली तर देर इज अ प्रॉब्लेम. तेव्हा वैद्यकीय दाखला घ्यावा पण तुमच्या डॉक्टर्स जे देतात हे वैद्यकीय दाखला त्यांनी देखील ही खबरदारी घ्यावी की अगदी लूजली नेहमीचा माणूस आहे आला रे गडबडीत सही करून दिली असं करू नये. थोडी तरी खात्री करून घ्यावी की बाबा याला प्रॉब्लेम काही नाही आहे ना, त्याला समजतंय ना प्रॉब्लेम. प्रत्येकालाच काही ना काही ह्यांचे असतील पण बाबा तो काय करतो हे समजतंय ना आणि अति टोकाचे काही प्रॉब्लेम नाही आहेत ना इतकी खात्री करून घ्यावी की न केल्यास काही कोर्टामध्ये याचा एक प्रॉब्लेम होऊ शकतात. आता यानंतरच्या ज्या गोष्टी आहेत त्या अनिवार्य नाही पण त्या केल्या तर पुढची विल न्यायालयात किंवा कुठलाही वाद झाला तो सहजपणे तो सोडवता येईल. विल हे तुम्हाला माहिती आहे नोटरी पब्लिक आपल्याकडे गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेले असतात. तुम्ही तुमचं विल हे नोटरीकडे नोटराईज करून घेऊ शकता. म्हणजे तुमचे साक्षीदार मेडिकल सर्टिफिकेट यानंतर तुम्ही नोटरीकडे जाऊन ते विल हे तुम्ही आणि तुमचे साक्षीदार गेलात तर नोटरी हे विल नोटराईज करून घेऊ. नोटरी हा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने अपॉइंटेड ऑफिसर असतो. नोटरीने एकदा शिक्का सही त्याचं मान त्यावरती दिलं आणि त्यांचं एक वेगळं सर्टिफिकेट असतं ते दिलं तर कायद्यानं बऱ्यापैकी ते पुढे चॅलेंज करणं हे अवघड जातं. कारण नोटरी हा सरकारी मनुष्य आहे जणू काही आणि तो ही इज द बेस्ट विटनेस ऑफ एव्हरीथिंग. त्यानं सही शिक्का देण्यापूर्वी सर्टिफिकेट देण्यापूर्वी त्यालाही खात्री करून घ्यावी लागते की बिलचे ज्या कायदेशीर तरतुदी आहेत त्याचं पालन झाले किंवा तेव्हा नोटरायझेशन ही एक त्यातली आणखी एक चांगली बाजू आहे. याच्यापेक्षा देखील तुमची मालमत्ता प्रचंड आहे, वादाचे काही प्रसंग निर्माण होऊ शकतील असं वाटतंय. तुमची मालमत्ता नॉर्मली लोक आपल्या फॅमिलीमध्ये देतात पण तुम्हाला काही वेगळं फॅमिली सोडून किंवा काही वेगळं करावयाचं असेल तर सर्वात चांगलं म्हणजे आपण ज्या प्रॉपर्टीच्या डिलिंगसाठी सबरजिस्ट्रार्स ऑफिस म्हणून प्रत्येक जिल्ह्यात असतं किंवा तालुक्याला देखील असतं त्या सबरजिस्ट्रार्स ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही ते बिल रजिस्टर करू शकता. आणि ते रजिस्टर केलं तर मग त्यावरती चॅलेंज करणं फारच अवघड आहे. कारण तुम्ही तिथं त्या सरकारी कार्यालयात जाता, त्यांची एक प्रोसिजर आहे, ते तुमचं थंब घेतात, बायोमेट्रिक घेतात, फोटो काढतात, तिथे दोन साक्षीदारांना घेऊन जावं लागतं, त्यांचंही सगळा फोटो थंब त्यानंतर बायोमेट्रिक आणखी दोन व्यक्ती ओळखीच्या घेऊन जाव्या लागतात. इतकी सगळी प्रक्रिया केल्यानंतरच तो सबरजिस्ट्रार ते विल स्वीकारतो रजिस्टर करतो. आता ही सगळी प्रक्रिया चॅलेंज करणं आणि तो रजिस्ट्रार देखील त्या व्यक्तीला विचारतो यात काय लिहिले मला सांगा त्याला जबाब म्हणतात. ते खात्री करून घेतात की हा माणूस बाबा कुणीतरी जबरदस्तीनं आणलेला नाही ना, न करता काय करत नाही ना ही खात्री करून घेतात आणि मग ते त्याच्यावरती त्याचा सील शिक्का आणि सही देतात. यात देखील दोन भाग आहेत. काही विल्स हे तुम्हाला ताबडतोब म्हणजे जो व्यक्ती विल करतो त्याला दिले जातात. काही विल्स ज्याला सील्ड एनवलप विल्स म्हणतात. तुम्हाला समजा कॉन्फिडेन्शियल ठेवायचं आहे, तुम्हाला तुमचं विल हे कुणाला डिस्क्लोज करायचं नाही आहे तर तुम्ही त्या सबरजिस्ट्रारकडे तशी विनंती केल्यास ते सील्ड एनवलपमध्ये त्याच्याकडे ठेवलं जातं आणि नंतर अर्ज दिल्यावरती तुमच्या वारसांनी ते किंवा कोर्टामार्फत ते ओपन करणे अशी तरतूद आहे. इतक्या कॉम्प्लिकेशनमध्ये प्रत्येकाला जायला पाहिजे असं नाही पण ह्या सगळ्या तरतुदी कायद्याने केलेल्या आहेत. आता इच्छापत्र हा हाँ आता जर जास्ती गुंतागुंत वाटत असेल तर वकिलांचा सल्ला घेतलेला केव्हाही चांगला. अदरवाईज तुम्ही तयार करून वकिलांना दाखवलं किंवा मी असं केलंय तरी त्यात काय फार मी म्हणतात त्याला कायदेशीर भाषेत भाषांची काही आवश्यकता नाही. तुमची इच्छा काय आहे हे सर्वात महत्त्वाचे. नेक्स्ट, एक सोपा नमुना, अगदी सोपा बेसिक नमुना सर्वांना कळावा म्हणून मी तयार केला आहे. हा जर तुम्ही फॉलो केला तर तुम्ही स्वतः तुमचं बिल तयार करू शकता. आणि यामध्ये आता मी हे सांगताना यात अडचणी किंवा यामध्ये काही शंका किंवा काही प्रॉब्लेम्स हे काय येऊ शकतात हे देखील बघू. एक, तुमचं सब बऱ्याच वेळा सुरुवात लोकांना, कारण विल म्हणजे कुठेतरी आता पैल तीरावर आपण आलोय याची जाणीव असल्याकारणानं बऱ्याच लोकांना आपलं जे काही दैवत आहे वगैरे त्याचं वरती नाव लिहिण्याची आवड असते. ती लिहिण्यास हरकत नाही, तुमच्या देवाला नमस्मरण वगैरे असं लिहितात लोक, दॅट इज फाईन. ते लिहा न लिहा तो प्रत्येकाच्या इच्छेचा प्रश्न आहे. पण आवश्यक काय, तुमचं संपूर्ण नाव, तुमचं वय, तुमचा व्यवसाय, तुमचा पत्ता, बेसिक गोष्टी आहे. ओके, ह्या आपण कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये नॉर्मली लिहू. त्यानंतर स्वतःच्या शारीरिक व मानसिक परिस्थितीबाबत थोडं वर्णन की बाबा मी आज अशा शारीरिक आणि मानसिक परिस्थितीत आहे की मी हे बिल करू शकतो, त्याचे परिणाम समजू शकतो. इतकं पास आहे, फार काय म्हणजे तुमचे वेगवेगळे आजार लिहिणं आणि त्या आजारामुळं माझा काही परिणाम, माझ्यावर काही परिणाम झाला वगैरे असं काही अपेक्षित नाही. आजार प्रत्येकालाच काही ना काही असू शकतात, त्याचा अर्थ तुम्ही बिल करू शकत नाही असं नाही. तुम्हाला कळतंय ना तुम्ही काय करताय, दॅट इज सफिशियंट. शारीरिक आणि मानसिक परिस्थिती ही ॲव्हरेज ही सफिशियंट आहे. तेव्हा ते थोडंसं लिहावं म्हणजे त्या बाबतीत उद्या डाऊट जरी मेडिकल सर्टिफिकेट असेल नसेल तरी निर्माण करणं हे अवघड होतं. त्यानंतर का करता कारण, थोडक्यात नॉर्मल कारण मी म्हटलं ते करू शकतं की माझ्या मर्जीप्रमाणे माझ्या मिळकतीची व्यवस्था व्हावी या इच्छेमुळं मी हे इच्छापत्र करतो. यापेक्षा वेगळं आणि अधिक काही लिहावं लागेल असं नाही. पण समजा तुम्हाला काही लिहायचं असेल, उदाहरणार्थ तुम्हाला अशी काही कारणं द्यायची असतील की तुम्ही जी पुढे तुमच्या मालमत्तेचा विनियोग करणार आहे तो का असं करताय हे तुम्हाला द्यायचं असेल. उदाहरणार्थ मी म्हटलं एखाद्याला सामाजिक काही कारणांसाठी काही तुमची मिळकत द्यायची असेल तर कुठेतरी हे लिहिलं तर चांगलं होईल की बाबा आयुष्यभर माझी एक इच्छा होती की या सामाजिक कार्यासाठी काहीतरी विनियोग करावा आणि या इच्छापत्रानं ती मी पूर्ण करतो याचं मला समाधान आहे. अशा प्रकारे तुम्ही लिहिलं तर मग ते सुसंगती राहील. तुम्ही जे करता आणि वरती लिहिला या सुसंगती राहील. उद्या ते चॅलेंज करणं हे अवघड होईल आणि त्याची परिणाम ही तुम्हाला समजतात हे स्पष्ट करावं. हे अगदी थोडक्यात, फार मोठं काही वकिली भाषेत फार मोठं करावं असं नाही. अर्थात अगेन यापेक्षा कॉम्प्लिकेशन असू शकतात, वेगवेगळे प्रकार असू शकतात. तितक्या खोलात आपण आता या सेला जायला नको पण साधारण हे अपेक्षित आहे. त्यानंतर तुमचे वारस कोण, त्यांचे नाव, त्यांचा पत्ता, म्हणजे आई वडील, नॉर्मली आई वडील, बायको, मुलं ही साधारण कोण आहेत याचं थोडक्यात वर्णन हे तुम्ही करावं. कारण तुमची फॅमिली काय आहे हे कळालं. त्यानंतर तुमच्या जंगम आणि स्थावर मिळकतीचं वर्ग, म्हणजे जंगम म्हणजे काय तर तुमचे बँक अकाउंट, FDs, डीमॅट अकाउंट, म्युच्युअल फंड, पोस्ट ऑफिस, PPF, LIC पॉलिसीज आणि काही असतील, कॅश, सोने, चांदी, गाड्या, गाडी, स्कूटर, काय असेल ते इतर जंगम मिळकती. समजा काही काही लोकांकडे दोन नंबरची कॅश असेल तर ती दोन नंबरची कॅश दिलेलं धोक्याचं आहे. आता चुकून बिल बाहेर पडलं तर प्रॉब्लेम होईल, त्यामुळे प्रत्येकाने निर्णय तो घ्यावा आपला द्यायचा का नाही. तर थोडक्यात तुमची तुमची जे काही जंगम मिळकत आहे हे पण फार खोलात नाही की बाबा माझा आता उदाहरणार्थ बँक अकाउंट, की तुमचे बँक अकाउंट एक चार बँकेत असतील. ओके, तर ते चार बँकेतली बँक अकाउंट नंबर, त्यामध्ये या तारखेला एवढा बॅलन्स आहे वगैरे इतके काही डिटेलमध्ये लिहायची आवश्यकता नाही. हे बँक म्हणजे आयडेंटिफाय झालं पाहिजे थोडक्यात, ती प्रॉपर्टी कुठली ही स्पष्टता त्याची आली पाहिजे. ते फार खोलात जाऊन की त्याचे त्या अकाउंटचे ट्रान्झॅक्शन्स, आजचा बॅलन्स वगैरे असं काही फार लिहायची आवश्यकता नाही. तुम्ही थोडक्यात त्याची माहिती ही नमूद केली, माझा बँक अकाउंट नंबर या बँकेतील बँक अकाउंट नंबर स्वयंसो, माझा डीमॅट अकाउंट नंबर स्वयंसो, माझा म्युच्युअल फंड मधील या फंड्समधल्या माझ्या इन्व्हेस्टमेंट्स. तर थोडक्यात ते आयडेंटिफाय झालं पाहिजे इतकं सफिशियंट आहे. ओके, एल आय सी पॉलिसी नंबर्स जे काय असेल ते थोडक्यात, माझी गाडी गाडी नंबर स्वयं सोनं वगैरे असेल तर ते जे काय असेल थोडक्यात, जे लोक इन्कम टॅक्स भरतात त्यांच्या बॅलन्सशीटमध्ये तुम्ही जे दाखवता ते लास्ट बॅलन्सशीटप्रमाणे तुमचं बिल हे नॉर्मली असलं पाहिजे. इतकं ते तसं सोपं आहे, पण आपल्याकडे बॅलन्सशीटमध्ये काही वेळा एक असतं आणि प्रत्यक्षात एक असतं, त्यामुळे गोंधळ होऊ शकतो किंवा प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतः घ्यावी. पण नॉर्मल कायद्याप्रमाणे बॅलन्सशीट हे तुमच्या बिलमध्ये येणार, तुमची प्रॉपर्टी काय ती बॅलन्सशीटमध्ये येतील तुमची. तसंच स्थावर मिळकती, स्थावर मिळकतीचं वर्णन, संक्षिप्त वर्णन, नॉर्मली तुमचा 7-12 उतारा, प्रॉपर्टी कार्ड किंवा तुम्ही मिळकत खरेदी घेतली असेल किंवा त्याचं करारपत्र असेल. कॉर्पोरेशनमध्ये आपण टॅक्स भरतो तो म्युन्सिपल असेसमेंट, भाडे कर आकारणी तक्ता मिळतात, त्याप्रमाणे तुमच्या स्थावर मिळकतीचं वर्णन, घराचं वर्णन हे त्याप्रमाणे करावं, शक्य तितकं ते व्यवस्थित करावं. ओके, त्यामध्ये कुठल्याही प्रकारे ॲम्बिग्युटी, त्यामध्ये कुठल्याही प्रकारे त्रुटी ठेवू नये, कारण आयडेंटिफिकेशन हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जर यामध्ये वेगनेस ठेवला, स्पष्टता नसेल, तर वाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळं हे अगदी क्लिअरली व्यवस्थितपणे हे नमूद करावं, ते फारसा अवघड नाही. प्रत्येक जणाकडे हे कागदपत्र असतात, तुमचं खरेदीपत्र असतं, 7-12 असतो, प्रॉपर्टी कार्ड असतात, त्यात बघून तुम्ही लिहू शकता तुमच्या मिळकती काय. आता अर्थात मी सुरुवातीलाच मला वाटते सांगितलं, एक सांगायचं तसं स्पष्ट केलं नाही, तुमचं इच्छापत्र हे तुमच्या स्वकष्टार्जित मिळकती बाबतीतच असतं. आता स्वकष्टार्जित म्हणजे तुम्ही स्वतः कमवलेली किंवा वाटवर्णार्जित जर असेल तर तुमचा त्यातला हिस्सा, अशा दोन्ही प्रकारे असू शकतो. तुमची जी मिळकत नाही ती बिलमध्ये तुम्ही इन्क्लूड करून चालत नाही. ओके, कारण तुम्ही कुठली तरी कुणाच तरी राजवाडा आपल्या बिलमध्ये लिहून तिसऱ्या माणसाला दिला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. तेव्हा हे तुम्हाला माहिती पाहिजे की तुमच्या बॅलन्स शीटमध्ये जे आहे तेच तुमच्या बिलमध्ये आलं पाहिजे आणि त्याचाच तुम्ही विनियोग कसा करायचा हे लिहिलं पाहिजे. सो तुमच्या मिळकती बाबतीत हे बिल असतं हे लक्षात घ्या. नेक्स्ट, हा तेव्हा स्वकष्टार्जित आहे किंवा वाटपत्रार्जित आहे मिळकती याची स्पष्टता देखील केली किंवा आवश्यक आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यानंतर तुमच्या मिळकती तुम्हाला कुणाला द्यायच्या आहे हे तुम्ही लिहू शकता. आता यात वेगवेगळे प्रकार असू शकतात की उदाहरणार्थ या बँक अकाउंटमधली जी काही बॅलन्स असेल तो लेट अस ए मुलाला, त्यानंतर म्युच्युअल फंड बी मुलाला, त्यानंतर घर बायकोला, जे काय असेल ते तुम्ही ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे त्याची व्यवस्था करू शकता. यात आणखी काय जर कॉम्प्लिकेशन्स वाटत असतील तर वकिलाशिवाय तुमचे जे इन्कम टॅक्स सल्लागार आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यांचाही सल्ला तुम्ही घेतला तर तेही तुम्हाला व्यवस्थितपणे सांगू शकतील की बाबा तुमची बॅलन्सशीट असं दाखवते, साधारण तुम्ही हे असं केलं तर ते त्यांच्या इन्कम टॅक्स अँगलने हे जास्ती सोयीचं होईल, सोपं होईल, त्यांचाही सल्ला घ्यायला हरकत नाही. कारण काही वेळा आपल्याला त्या गोष्टी जर इन्कम टॅक्स किंवा इतर लीगल मॅटर जर आपल्याला जर कळाले नाही तर या लोकांचा सल्ला घ्यायला कोणती हरकत नाही. किंवा या मिळकती तुम्ही कुणाला द्यायच्या हे मात्र अगदी स्पष्टपणे लिहिणं हे आवश्यक आहे. यात जर काही तुम्ही वेगनेस ठेवला किंवा यात जर लिहिण्यात काही केली किंवा यात जर लिहिण्यात काही त्रुटी निर्माण झाल्या तर वादाला नक्कीच कारण होऊ शकतं. त्यामुळे या बाबतीत अत्यंत स्पष्ट असणं हे आवश्यक असतं. आणि आम्ही प्रत्येक बिलमध्ये शेवटी एक रेसिड्युअरी क्लॉज किंवा मराठीत त्याला अवशिष्ट किंवा उरलेल्या मिळकतीबाबत एक क्लॉज असतो. कारण असं आहे, बिल करताना तो माणूस त्यानंतर ती व्यक्ती किती वर्ष जगणार आहे आम्हाला माहीत नसतं, त्यामुळे आम्ही एक शेव का आणि तो किती वेळा आमच्याकडे येऊन बिल करणार, म्हणून आम्ही एक शेवटी क्लॉज टाकतो, उपरोक्त मिळकती वगळता ज्या काही मिळकती यानंतर निर्माण होतील किंवा माझ्या मृत्यूसमयी शिल्लक असतील त्याचा विनियोग देखील मी या प्रकारे करतो. काय असेल ते मुलांना, बायकोला, आईला, वडिलांना किंवा काय प्रत्येकाला एक द्वितीयांश, एक चतुर्थांश, जे काय करायचं असेल तो एक रेसिड्युअरी क्लॉज पण टाकून ठेवा. कारण तुम्ही आज तुमची जी मिळकत असते तीच उद्या असेल असं काही नाही, त्यात वाढ होऊ शकतं, कमी झालं तर काय ते मी तुम्हाला सांगितलं, ते केलं म्हणायचं. पण वाढ झाली तर काय, तर सारखं काय तुम्ही बिल करू शकत नाही. म्हणून एक रेसिड्युरी क्लॉज टाकून तुम्ही टाकून देऊ शकता की याशिवाय जी मिळकत माझ्या मृत्यूसमयी राहील शिल्लक असेल त्याचा विनियोग मी याप्रमाणे करण्याचं देऊ. तेव्हा सारखं सारखं बिल त्यामुळं करण्याचं हे टळू शकतं. अर्थात मी सांगितलं त्याप्रमाणे कालांतरानं तुम्हाला वाटलं की मी हे लिहिलंय पण आज मला त्यात बदल करायचा आहे, बदल तुम्हाला केव्हाही करता येतो, तर ती चिंता बाळगण्याचं कारण नाही. विल केलं म्हणून तुमच्यावर कुठलं बंधन आलं काय देणं असं मुळीच नाही. विल कॅन बी चेंज एनी नंबर ऑफ टाइम्स आणि विल तुमच्यावरती कुठलंही रिस्ट्रिक्शन हे आणत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यानंतर स्थळ, दिनांक, इच्छापत्र करणाऱ्याची सही, दोन साक्षीदार, मी म्हटलं तर दोन साक्षीदार हे शक्यतो तुमचे वेल विशर्स म्हणजे तुमचं चांगले चिंतणारे लोक असो असावेत, तरुण असावेत, हे एवढं पाहावं. तुमचे तुमच्या कुटुंबाचं चांगलं चिंतणारे लोक असावेत, त्यांचं अर्थात नाव, वय, व्यवसाय, पत्ता आणि सही हे लागेल. आणि पुन्हा मी म्हटलं त्याप्रमाणे वैद्यकीय दाखला अनिवार्य नाही पण घेतलेला चांगला, नोटरायझेशन पण घेतलेलं चांगलं, आणि सगळ्यात चांगलं म्हणजे रजिस्ट्रेशन. आणि त्यासाठी दोन साक्षीदारांशिवाय दोन ओळखीच्या व्यक्ती या सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये तुम्हाला न्यायला लागतील. हा साधारण एक सोपा बिलचा फॉर्मॅट मी दिलेला आहे. हा एक वेगळा कायदा आहे पण याचा काय मला वाटतं आता फारसा काय रिलिव्हन्स आहे. नेक्स्ट, हां, आणखी एक मला वाटतंय आमचे डॉक्टर मित्र निगडे सरांनी मला जिममध्ये हा प्रश्न विचारला पण मी त्यावेळी उत्तर दिलं नाही. पण मला वाटतं हा प्रश्न त्यांच्या प्रश्नावरून माझ्या लक्षात आलं की या बाबतीत लोकांना थोडी माहिती असणं आवश्यक आहे. त्यांनी मला असं विचारलं की अहो शाह सर, ते पॉवर ऑफ अटर्नी, नॉमिनेशन, असाइनमेंट, जॉईंट, विल, आमचा एवढा मंडळ होतो, नेमकं काय करायचं, बरोबर आहे ना डॉक्टर? असा त्यांचा प्रश्न होता. तर या सगळ्यातला आपण थोडक्यात फरक काय आहे हे बघून घेऊया आणि त्याची आर्थिक बाबीशी तुमच्या खूप जवळचा संबंध आहे. पहिल्यांदा घेऊ नॉमिनेशन. तुमचे जे बँक अकाउंट्स असतात, तुमच्या FDs असतात, तुमच्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स असतात, किंवा तुम्ही कोऑपरेटिव्ह, अमित बाडकर कोऑपरेटिव्हमध्ये एक्सपर्ट आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अंडर तुमची मिळकत असेल, तर या सगळ्या मिळकतींबाबत नॉमिनेशनची एक तरतूद आहे. बँक अकाउंट ओपन करताना तुम्ही बघा की बँक आता तर नेहमी म्हणते तुमचे नॉमिनी कोण आहेत आम्हाला सांगा, ओके, आणि तुम्हाला लिहावं लागतं की नॉमिनी स्वयंसो माझा नॉमिनी आहे आणि मग ते बँक त्याप्रमाणे ते रजिस्टर करतं तुमचा नॉमिनी. कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये सोसायटी जी असते, सोसायटीची मॅनेजमेंट बॉडी जी असते, तिथे फॉर्म म्हणून घेतला जातो की या तुमच्या फ्लॅट असेल किंवा तुमचं घर असेल तर तुमचा नॉमिनी तुमच्या घरासाठी किंवा फ्लॅटसाठी कोण आहे हे तुमच्याकडून घेऊन घेतलं जातं, नामनिर्देश असं म्हणतात. आता नॉमिनी म्हणजे काय, ओके, आणि या बाबतीत खरंच लोकांना पूर्ण कल्पना नाही. लोकांना असं वाटतं की नॉमिनी दिला म्हणजे त्यालाच ती मिळकत मिळणार, कारण तुम्ही नॉमिनी दिलाय म्हणजे जो नॉमिनी दिलाय त्यालाच ती मिळकत संपूर्ण मिळणार, हे कायद्यानुसार बरोबर नाही. नॉमिनी म्हणजे कायद्यानं आम्ही त्याला ट्रस्टी म्हणतो, नॉमिनी इज अ ट्रस्टी. नॉमिनीला ती मिळकत ही पहिल्यांदा मिळवण्याचा अधिकार आहे ॲज अ ट्रस्टी. म्हणजे उदाहरणार्थ बँक अकाउंटमध्ये तुम्ही नॉमिनी दिला तर जो नॉमिनी आहे त्याला बँक का नॉमिनी करून घेते, कारण त्यांना त्यांची जबाबदारी काय घ्यायची नसते. या बाबतीत नॉमिनीला पैसे देऊन टाकले तुमच्या अकाउंटमध्ये बँक मोकळी झाली, ओके. नॉमिनीची ही जबाबदारी आहे की त्या व्यक्तीचे जे जे कोण वारस आहेत त्या सर्वांमध्ये ती मिळकत ही डिस्ट्रीब्यूट करावी लागते. म्हणजे काय, नॉमिनी जर एक व्यक्ती असेल तर त्यानं बघायला पाहिजे की ठीक आहे मी नॉमिनी आहे, माझ्याकडे या बँक अकाउंटमध्ये पैसे आले किंवा माझ्याकडे हे घर आलं, पण प्रत्यक्षात त्या व्यक्तीचे वारस हे चार असतील तर त्या चारही लोकांचा त्यावरती अधिकार, ओके. आता यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो की मिळकत तर गेली नॉमिनीकडे, नॉमिनेशन तर तुम्ही केलं आहे आणि चार लोक वारस आहेत. हा गोंधळ टाळण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे विलनं नॉर्मली तुम्ही ज्याला नॉमिनी कराल त्यालाच विलनं ती मिळकत द्या, प्रश्न सुटला. म्हणजे मग दुसरं कोणी ते मागायचा प्रश्न येणार नाही. नॉमिनी आणि विलनं तुम्ही ज्याला दिलाय तो एकच व्यक्ती असल्या कारणानं ते सारखी सुसंगत होतं. पण तसं नसेल तर मग मात्र त्या नॉमिनीची जी ड्युटी आहे की त्यानं ते जी काही त्याला मिळकत मिळते ती त्या वारसांमध्ये विल असेल तर विल प्रमाणे जे वारस असतील ते, विल नसेल तर कायद्याच्या तरतुदींप्रमाणे जे वारस आहेत त्यांच्यामध्ये ते डिस्ट्रीब्यूट करणं. सो नॉमिनी हा ट्रस्टी असतो. ओके, पण नॉर्मली असं मानलं जातं की नॉमिनी म्हणजेच त्याला ते सगळं मिळणार. पण बऱ्याच वेळा आमच्याकडे वाद असे निर्माण होतात की नॉमिनी ते पटकन पैसे घेतो आणि पळून जातो आणि इतर वारस आमच्याकडे येतात, अरे मी वारस आहे आणि त्यांना पैसे घेतले सगळे. मग कोर्टात दावा करून ते पैसे त्या नॉमिनीकडून आम्ही मिळवून घेणं हे आमचं काम असतं. तेव्हा विल करताना आपण, मी म्हटलं त्याप्रमाणे, जसं विल करतो तसेच नॉमिनेशन तुमचे करा. ते वेगळे वेगळे केले की गोंधळ तुम्हीच निर्माण करून ठेवला. म्हणजे विलमध्ये एक लिहिलंय माझ्या मुलाला द्यायचं आणि नॉमिनी कोणतरी तिसराच केलाय, म्हणजे तो तिसऱ्याच माणसाकडे ते पैसे जाणार. आणि कारण बँक म्हणणार आम्ही नॉमिनी देणार, तुम्ही असाल वारस, आमच्याकडे नॉमिनी हा याला देणार, तुम्ही कोण आहे ते तुम्ही नॉमिनी बरोबर बघा. त्यामुळं विलमध्ये जे तुम्ही कराल त्याप्रमाणेच तुमचे नॉमिनीज नेमा, म्हणजे सुसंगत हे नॉमिनी. त्याच्यापेक्षा चांगलं आणि सोपं म्हणजे नॉर्मली आपल्याकडे प्रघात बहुतेक ठिकाणी असं आहे की नवरा बायको असतील तर प्रथम नवऱ्यानंतर बायको, बायकोनंतर नवरा आणि मग पुढची पिढी, हा नॉर्मल एक पॅटर्न हा भारतीय समाजात तरी आहे. असं असेल तर नवरा बायकोंनी सगळे अकाउंट्स आपले जॉईंट करून ठेवा, मग तर काहीच करावं लागत नाही. आयदर ऑर सर्वायवर, एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर ऑटोमॅटिक ते दुसऱ्या व्यक्तीच्या नावावरती होतं, काहीही करावं लागत नाही. आणि पुन्हा नॉमिनी केला, समजा दुर्दैवाने एकावेळी दोघंही व्यक्ती गेले तर नॉमिनी लागत, ते तुमच्या बिलमध्ये म्हटलेलं असतं. पण नॉमिनी हा देखील बिलनं ज्याला तुम्ही प्रॉपर्टी द्यायचे तो असतो. तेव्हा हे सोपं करणं हे आपल्या हातात आहे. हे झालं जॉईंट. आणखी एक पॉवर ऑफ अटर्नी. आता पॉवर ऑफ अटर्नी किंवा वटमुक्त्यारपत्र ह्या अगदीच थोडा वेगळा भाग आहे. बऱ्याच वेळा असं असतं की तुमच्या मिळकतीबाबत तुम्ही, समजा विशेषतः ज्यांची मुलं अमेरिकेला, इंग्लंडला, इकडे तिकडे असतात, त्यांना त्यांचे इथले बँक अकाउंट्स, त्यांच्या मिळकती हे सगळं सांभाळणं, याबाबतीत व्यवहार करणं हे इथे येऊन शक्य नसतं. मग ते त्यांच्या आईवडिलांना, भावाला, बहिणीला वटमुक्त्यारपत्र देतात. किंवा आजकाल बिझी शेड्यूलमुळं इव्हन आपली मुलं देखील आपल्याला वटमुक्त्यारपत्र देतात की माझे आईवडील या मिळकतीबाबत व्यवहार करण्याचा मी अधिकार देतो. ती पॉवर ऑफ अटर्नी ही कंपल्सरली एका 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती करावी लागते, ती नोटराईज करावी लागते आणि ती केल्यावरती मग त्यांच्या आईवडिलांना तो अधिकार येतो त्या मिळकतीबाबत व्यवहार करायचा. अर्थात यात जर तुम्ही स्थावर मिळकत इन्क्लूड करणार असाल, जंगम नव्हे, जंगम म्हणजे बँक अकाउंट्स वगैरे असेल तर सोपं आहे, 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती तो करता येतो. स्थावर मिळकत तुम्ही जर त्यात की माझ्या वडिलांना माझी कोल्हापुरातली ही घर मिळकत आहे माझ्या नावावर, ती विकण्याचे अधिकार मला द्यायचे आहेत, तर अशी पॉवर ऑफ अटर्नी ही रजिस्टर करावी लागते सबरेक्षा ऑफिसकडून. कारण ती नुसती नोटराईज चालत नाही, कारण ती प्रॉपर्टी बाबतीत आहे, इमोबल प्रॉपर्टी बाबतीत. अर्थात तुमची मुलं परदेशी असतील तर ते पुन्हा, म्हणजे आपले कायदे कसे काही वेळा परदेशांसाठी चांगले असतात, त्यांना तिथं सबरेक्षा ऑफिस वगैरे काही नसतं, तर त्यांनी नोटराईज केलेली पॉवर ऑफ अटर्नी चालते. पण आपल्या देशातले असते तर तुम्हाला सबरेजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन ती रजिस्टर करावी लागते, अशी तरतूद आहे. मात्र तुमचा मुलगा किंवा मुलगी किंवा आणखी कोणी बाहेर असेल आणि त्यांनी नोटराईज घेतल्या, कारण नोटरी पब्लिक ही जी एक संस्था म्हणा किंवा हा जो अधिकार आहे किंवा अधिकारी आहे हे जगभर बहुतेक ठिकाणी आहे, तेव्हा तिथल्या नोटरी, समजा अमेरिकेत तुमचा मुलगा किंवा मुलगी आहे, त्यांनी तिथल्या नोटरी पब्लिक पुढे तुमच्या त्याच्या इथल्या घराविषयी विकण्याचे अधिकार त्याच्या वडिलांना दिली, पॉवर ऑफ अटर्नी केली, त्याला तुमच्या स्टॅम्पची देखील आवश्यकता नाही, तर ती इथे आली की आम्ही ते सबरेक्षा ऑफिस पुढे फाईल करतो, त्याच्यावरती इथला स्टॅम्प भरला जातो आणि ती इथे ग्राही जाते. तेव्हा पॉवर ऑफ अटर्नी हे थोडं वेगळं आहे. ते अर्थात हयातीत काय गोष्टी ज्या करायच्या त्यासाठी असतं, हयातीनंतर विलच लागतं. आणखी एक पॉवर ऑफ अटर्नीचा आणखी एक भाग म्हणजे इररिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी, म्हणजे कधीही रद्द न होणारं वटमुक्त्यारपत्र, असा एक प्रकार आहे. तो नॉर्मली तुमची मिळकत तुम्ही एखाद्या बिल्डरला डेव्हलपमेंटला दिली तर ते डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आणि कधीही रद्द न होणारं वटमुक्त्यारपत्र करून घेतात. त्याचं कारण असं की ते तो जो बिल्डर असतो तो तुम्ही दिलेल्या अधिकाराचा वापर करून ती मिळकत डेव्हलप करतो, ती पुढे विकणार असतो, त्या बदल्यात त्यांना तुम्हाला काही पैसे किंवा त्या मिळकतीतला काही भाग द्यायचा असतो. त्यामुळे तुम्ही त्यांना इररिव्होकेबल, कधीही रद्द न होणारी वटमुक्त्यारपत्र द्यावं लागतं. नाहीतर होणार काय की तुम्ही ते वटमुक्त्यारपत्र काढून घेतलं तर उद्या तो जे ट्रान्झॅक्शन्स करणार आहे त्यामध्ये भाग होऊ शकतो. त्यामुळे त्याला इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी म्हणतात. अर्थात खूप वेगळा विषय आहे, पण साधारण मला वाटतंय हे तीन चार ज्या बाबी आहेत त्या बाबतीत स्पष्टता आली असावी. नसेल तर आणखी काही प्रश्न असतील तर आपण घ्या जर अवश्य विचारत. तेव्हा बँक, वित्तीय संस्था, डिमॅट अकाउंट, LIC पॉलिसी जॉईंट अथवा नॉमिनेशन स्वरूपात करण्यात यावे. मेडिकल इन्शुरन्स असणं हल्ली आवश्यक आहे. शक्य तितका स्वतःच्या आर्थिक स्रोतांवर अवलंबून असावे, त्यासाठी एखाद्या या व्यक्तीतील तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा. हल्ली आणखी एक प्रकार आला आहे जो बऱ्याच लोकांना माहिती नाही. काही ज्या प्रायव्हेट बँका आहेत, ICICI बँक, HDFC बँक, हे हल्ली रिव्हर्स मॉर्गेज करतात. म्हणजे बराच वेळा असं असू शकतं की तुमच्या मालकीचं घर आहे, तुम्ही राहताय, पण तुम्हाला इन्कमचं साधन नाही, तुमचं समाव पैसे लिक्विड कॅश ही तुमच्याकडे नाही आणि तुम्हाला जगण्यासाठी तर पैसे पाहिजे. अशा वेळी तुम्ही त्या बँकांना अप्रोच झाला तर ते रिव्हर्स मॉर्गेज करतात. म्हणजे ते काय करतात की तुम्हाला लोन देतात, त्या घरावरती मॉर्गेज करून लोन देतात. त्या लोनवरती तुम्ही ते पैसे वापरून तुम्ही तुमचं आयुष्य हे नीट जगू शकता. आणि तुम्ही जोपर्यंत हयात आहात तोपर्यंत त्या घरात तुम्हीच राहायचं, मात्र तुम्ही गेल्यानंतर ती मिळकत बँकेची, ती मिळकत बँक घेऊन जाते आणि बँक घेते. हे पॉसिबल आहे ज्यांना आर्थिक ताबडतोब काही तुम्हाला हे नसेल, इन्कमचा सोर्स नसेल, तर रिव्हर्स मॉर्गेज हा प्रकार हा तुमचे मालकीच्या राहते घरी बँकेला तारण ठेवून संपूर्ण हयातीपर्यंत बँकेकडून रक्कम मिळू शकते. तुम्हाला कर्ज फेडण्याची आवश्यकता नाही. मृत्यूनंतर बँक कर्ज विकू कर विकून कर्ज फेड करू शकतो. म्हणजे कर्ज फेडही तुम्हाला करावं लागत नाही. अर्थात तुमची मिळकत किती आहे, काय आहे, त्याचं व्हॅल्युएशन, बँकेचे कॅल्क्युलेशन हे सगळं येणार, पण ही एक पॉसिबिलिटी आता ही निर्माण झालेली आहे. आता मला वाटतं हा विषय एडव्होकेट आरवाडे साहेब मी त्यात जात नाही. लिव्हिंग विल हा त्यांचा विषय आहे, ते घेतील नेक्स्ट. एक शेवटचा भाग मला वाटतं ज्याची जागृती डॉक्टर मकरूम सरना विनंती करेन की यावरती आपण एक वेगळं सेशन घ्यावं. मला स्वतःला त्याची एक स्टार म्हणून एक नवीन नाटक तुम्ही पाहिलं असेल तर अवश्य पाहावं, जे आता महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं आहे, की याची आवश्यकता आज आपल्या समाजाला प्रचंड आहे. अवयवदान आणि शरीरदान पण अत्यंत कमी लोकांना त्याची माहिती आहे आणि अत्यंत कमी लोक आपलं अवयवदान किंवा शरीरदान करतात. खूप दुर्दैवी परिस्थिती आहे. बऱ्याच वेळा आपल्याला आपण जोपर्यंत आपलं जवळचं कोणतरी यामुळं सफर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे कळत नाही, पण मला वाटतंय ती एक गरज आहे आणि अत्यंत सोपं आणि श्रेष्ठ दान आहे. मला वाटतंय इथे बसणारे दिब्रुगढ सर किंवा दगडे सरांसारखे लोक यात काम करतायत देखील, पण ती मला एक खूप आवश्यकता वाटते. पण पुढचं सेशन आपण जरूर या गोष्टी घ्यावं नेक्स्ट. तेव्हा मला जे काय सांगायचं होते, विन्स्टन चर्चिल असं म्हटले की करेज इज व्हॉट इट टेक्स टू स्टँड अप अँड स्पीक, म्हणजे उभारून बोलणं याला धाडस लागतं, पण बसून ऐकणं याला त्याच्यापेक्षा जास्ती धाडस लागतं. किंवा आपल्या सर्वांच्या हातात काही प्रश्न असतील तर नंतर
धन्यवाद सर. मला वाटते या व्याख्यानानंतर जर